hari, hari, hari. Swamiji, Swamiji. Hari, hari. Vande Guru Nam Charana Ravinde Sandarashita Swatma Sukhava Bodhe जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आत्मनिवेदन होता देवा भक्तासी ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडून झाला। निर्गुणास नाही जन्म मरण, निर्गुणास नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला। आत्मनिवेदन भक्ती म्हणजे सहज भक्ती, सहज समाधी, सहज स्थिती म्हणजे आत्मनिवेदन स्थिती। आपण ज्याला मी असं म्हणतो तो जो देहाशी निगडित आहे, देह बुद्धीशी निगडित आहे, तो आत्म्याशी समर्पित होणं, आत्मभावाशी समर्पित होणं म्हणजे आत्मनिवेदन। ज्या पूर्व भक्ती केलेले आहेत त्याचा हा परिपाक आहे। श्रवणापासून ते सख्यापर्यंत ज्या पूर्व भक्ती केलेल्या असतील त्या भक्तींचा परिपाक म्हणून आत्मनिवेदन आहे। आत्मनिवेदनाची कोणती साधना नाही, तर आधीच्या ज्या साधना आहेत त्याचा परिणाम स्वरूप होणारी स्थिती म्हणजे आत्मनिवेदन आहे। आणि एकदा एकरूपता किंवा समर्पण याचा खरा अर्थ समजला पूर्व भक्तींनी, आधी केलेल्या भक्तींनी, आणि एक रूपता व्हायला सुरुवात झाली की तो सर्व साधना प्रकारात ती एक रूपता जमवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ती जमते। मागच्या वेळेला आपण निर्गुणाशी अनन्य कसं व्हायचं, तो कशा रीतीने निर्गुण परमात्म्याशी एकरूपता साधतो हे पाहिलं। निर्गुणाशी अनन्य होण्याचे उपाय साधनेमध्येच येतात आणि आत्मनिवेदन ही साधना नाही, तरी देखील साधनेमुळे निर्गुणाशी अनन्यता होते आणि मग ती अनन्यता टिकून राहणं म्हणजे आत्मनिवेदन आहे। समर्थांनी जड आत्मनिवेदन, निर्गुण चंचल आत्मनिवेदन आणि निश्चल आत्मनिवेदन असे आत्मनिवेदनाचे प्रकार देखील सांगितले। आणि मागच्या वेळेला आपण जड आत्मनिवेदन देखील कसं अवघड आहे हे पाहिलं, म्हणजे आपल्या देहानी सद्गुरूंना समर्पित असणं ही इतकी सोपी गोष्ट नाही। आपल्या देहानी आपण मूर्तीशी समर्पित असणं ही तर अजूनच अवघड गोष्ट आहे। पण मूर्तीपेक्षा जिवंत व्यक्तीशी समर्पित असणं, कारण तिची एक प्रकृती आहे, आपली एक प्रकृती आहे, आणि त्याच्याशी समर्पित असणं ही फार कठीण गोष्ट आहे। पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा, आपल्याला ऐकायला ठीक वाटतं की सरलाताई स्वामीजींनी सांगितलं की सरलाताई आपल्याला बाहेर जायचंय, तर गॅस बंद करत असत, साडी बदलत असत आणि लगेच बाहेर पडत असत, हे ऐकायला ठीक वाटतं। असं वाटतं की काय केवढ्या मोठ्या होत्या सरलाताई, पण जेव्हा तुमच्यावर तशी वेळ येते तेव्हा असं समजतं की मला आधी सांगितलेलं आवडतं, इतक्या आयत्या वेळेला मी येऊ शकत नाही, माझी एवढी कामं मग कोण करणार, तुमचं असं अचानक ठरतच कसं, इथपासून काय नशिबी आलंय, इथपर्यंत कोणताही भाव मनामध्ये निर्माण होऊ शकतो, सगुणाशी सगुण म्हणेल तसं वर्तन करायचं हे इतकं सोपं नाही, हे फार कठीण आहे। निर्गुणाशी अनन्य होण्याचा उपाय म्हणजे जसं चिंतन तसं ध्यान देखील आहे। ध्यानाने निर्गुणाशी अनन्यता आणि निर्गुणाशी अनन्यता झाल्यानंतर युक्तीने ती अनन्यता एरवीही टिकून ठेवणं, आपल्याला माहिती आहे आपण सगळे ध्यान करणारे आहोत, ध्यान करत असताना आपली जी जाणीव आहे आपल्या ठिकाणी एक जाणीव शक्ती असते, जशी आता तुमच्या ठिकाणी जी जाणीव शक्ती आहे ती जाणीव शक्ती कानांच्या द्वारे श्रवणांच्या द्वारे माझे शब्द समजून घेते आहे, कदाचित कोणाकोणाच्या बाबत असं घडत असेल की हे शब्द समजून घेत असताना काही तर्क चालू असतील, म्हणजे ती जाणीव शक्ती तर्क देखील लढवते आहे कोणाकोणाच्या बाबतीत, कोणाकोणाच्या बाबतीत हे शब्द ऐकत असताना त्याच्याशी संबंधित असे अवांतर विचार मनामध्ये उठत असतील आणि त्याचं चिंतन ती जाणीव करत असेल, दरम्यान माझी 2-5-10 वाक्य निघून गेल्यावर त्या चिंतनात गढून गेल्यामुळे तुमची जाणीव माझी वाक्य काय होती ते तुम्हाला समजलं नसेल आणि मग परत तुम्ही ऐकायला सुरुवात करत असाल, तुमची जी जाणीव शक्ती आहे ती सांप्रत ऐकण्याचं काम करते आहे, ही जाणीव शक्ती ध्यानामध्ये ओळखायची, ध्यान म्हणजे आपली जी जाणीव शक्ती आहे अस्तित्व मात्र आणि जाणीव स्वरूप असे जे आपण आहोत ती जाणीवच परमात्मा कशी आहे याचा बोध करून घ्यायचा आहे म्हणजे ध्यान। त्याकरता तुम्ही जाणीवेनी स्वैर उठणारे जे विचार आहेत ते विचार नाकारता, जाणीवेनी नाकारता, त्याला तुम्ही साक्षी म्हणता, आपण साक्षी राहायचं आहे याचा अर्थ आपण अगदी सावध राहायचं आहे, आपल्या जाणीवेमध्ये राहायचं आहे आणि उठणारा जो विचार आहे त्या विचाराला प्रतिसाद न देता तो विचार सोडून द्यायचा आहे। तुम्ही अशा जाणीवेवर येण्यासाठी म्हणून सुरुवातीला थोडं श्वासाबरोबर श्वास मन आणि तुम्हाला सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की ते परमात्मा तत्वच तुम्ही आहात, म्हणून तो सोहम शब्द याची सांगड घालायची आहे. बरोबर. आणि तुमची जी जाणीव आहे त्या जाणीवेला तो परमात्माच मी आहे असं म्हणायला लावायचं आहे. श्वास घेताना सो असं तिला म्हणायला लावायचं. श्वास रोधून धरतो तेव्हा या चिदाकाशाच्या प्रांतामध्ये तुमची जाणीव परमात्म्याशी एकरूप झाली अशा भावनेने तिला क्षण दोन क्षण चार क्षण थांबून धरायचं आणि तुमच्या जाणीवेला हम असं म्हणत परत नाभीस्थानी आणायचं असं तुम्हाला सांगितलं जातं. त्यामुळे घडतं असं की तुमची जी जाणीव आहे ती जाणीव आयडेंटिफाय होते नाभीस्थानापासून ते ऊर्ध्वगामी ब्रह्मरंध्रापर्यंत तिचा प्रवास तुम्ही घडू शकता. एरवी ती पकडणं कठीण पण ती अशी एकदा पकडली तिला वर खाली करायला लावलं की मग ती जाणीव शांतपणाने मस्तकाच्या प्रदेशात आहे अशा भावनेनी तिला ठेवणं सोपं जातं. ती जाणीव तिथं ठेवून द्यायची आणि ती परमात्मा आहे अशा भावनेनी ती ठेवून द्यायची. कुठला शब्द उठू द्यायचा नाही. मनाची हालचाल नाही. विचाराचा तरंग नाही. काही काळ हे जमतं. ती जाणीव तिथं स्थिर राहते आणि मग सवयीनुसार संस्कारानुसार प्रकृतीनुसार कोणता ना कोणता तरी विचारतरंग उठतो. विचारतरंग उठल्यानंतर तुमची जाणीव समोर उठलेल्या विचारतरंगाशी पटकन एकरूप होते. ती त्याला पकडते आणि त्याबरोबर फिरायला सुरुवात करते. हे होऊ द्यायचं नाही असं तुम्हाला सांगितलं जातं. तुम्ही थांबायचं आहे आणि विचार उठला विचार तरंग उठला तो भ्रुकुटी मध्यापाशी उठेल. तुम्ही त्याच्या आत जाणीव रूपाने आहात त्याला उठू देत. उठलेला रोधू नका आणि त्याच्या मागे धावू नका. असं ठरवा की हा विचार मी करणार नाही. त्या विचाराचं काही चालत नाही. जाणीवेनी जर विचाराला पकडलं तर तुमची 5-10 मिनिटं वाया गेली तो विचार करण्यामध्ये. पण जर जाणीव अलिप्त राहिली तर तो विचार उठेल आणि काहीच घडणार नाही. आज ऑफिसमध्ये अमुक अमुक काम प्रथम करायचं आहे त्याच्यावर जाणीवेनी जर काही प्रतिक्रियाच दिली नाही जाणीवेला समजलं की आत्ता या विचाराची गरज नाही आत्ता मी हा विचार करणार नाही तर तो विचार गळून पडतो. अशा रीतीने प्रत्येक विचार गळून पडतो. विचारांमध्ये अंतर निर्माण होतं. ते अंतर दीर्घ होतं. थोड्या वेळाने अशी स्थिती निर्माण होते. बराच काळ अभ्यास करावा लागतो. पण अशी स्थिती निर्माण होते की तुमची जाणीव आहे विचाराला वेगळेपणाने पाहते आहे सोडून देते आहे आणि विचार सोडून दिल्यानंतर पुढचा विचार उठेपर्यंत विचाररहितता आहे. तुमची जाणीव पाहते आहे पण समोर विचाररहितता आहे. याला शून्य असं देखील म्हणण्याचा प्रघात आहे. शून्य स्थिती निष्कंप स्थिती चित्ताची स्पंदनरहित स्थिती. जाणीव पाहते आहे आणि मग तुम्हाला याचा सराव होऊन जातो. तुम्ही ध्यानाला बसता त्या जाणीवेला आपण आहोत हे समजतं आणि समोर अर्धा पाऊण तास एक तास गेल्यानंतर अगदी निष्कंप निस्पंद चित्तरहित अशी स्थिती निर्माण होते। मी आहे आणि समोर विचार नाही, हा जो मी आहे तो जाणीव स्वरूप आहे आणि विचार नसल्यामुळे देहाचं भान किंचित नाहीस होतं, कारण मन आणि तुमचा देह हे एकमेकांशी संलग्न आहेत। मन नाहीस झालं की देहाची जाणीव नाहीशी होते, जसं झोपेत मन नाहीस झालं की देहाची जाणीव नाहीशी होते, तसं ध्यानात देखील दीर्घकाळ मन नाहीस झालं की तुम्हाला एरवी स्पष्टपणाने जाणवणारी देहाची जाणीव नाहीशी होते, पण मी शिल्लक राहतो जाणीवेच्या रूपाने। आणि कितीतरी साधक याच्या पुढे जाऊच शकत नाहीत, ते इथपर्यंत जातात की आपण आहोत, मन नाहीये, देहाचीही जाणीव नाहीये, चिदाकाशात अस्तित्व मात्र आपण आहोत, आणि याच्या पुढे काय घडणार आहे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी। त्या ठिकाणी सर्वात दूर करायला कठीण गोष्ट जर कोणती असेल तर मी आहे हा भाव दूर करणं फार कठीण जातं। त्याच्याऐवजी त्याला मला आता काय अनुभव येईल याची प्रतीक्षा असते। रामकृष्ण म्हणत असत की हा मी साला साला म्हणत असत, हा मी साला काही केल्या जात नाही असं म्हणायचंय। ध्यानात देखील तो मी केवळ शिल्लक राहतो। ज्याला पतंजली महामुनी अस्मिता असं म्हणतात, सास्मित संप्रज्ञात समाधी, अस्मी भाव काही केल्या जात नाही, आणि याच्यात वर्षानुवर्ष जातात साधकाची जाऊ शकतात। त्याला काही कळत नाही की आता पुढे होणार कसं आणि काय। तिथं हा जो मी आहे त्या मीचं आत्मभावाला समर्पण गरजेचं आहे। इथं हा निवेदन शब्द येतो, निवेदन म्हणजे समर्पण। भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, एक एक पातळ पडदा राहतो की सच्चिदानंद स्थिती पलीकडे मध्ये कोणता पातळ पडदा कोण जाणे, पण मी हा भाव हा पडदा बाजूला केल्याखेरीज तुम्ही सच्चिदानंदाच्या बोधावर येऊ शकत नाही। पण या भोगामध्येच याचा अर्थ असा की या अभ्यासामध्येच जो सातत्याने राहतो आणि त्यावेळेला या मीला कोणत्याही अनुभवाची अपेक्षा नाही, तो केवळ आहे अशी स्थिती आहे, त्यांनी तिथं काही करायचं नाहीये हे त्याला जेव्हा पक्कं समजतं तेव्हा त्या मीमध्येच आपण आत्मस्वरूप आहोत असा बोध होतो। याला अहंकाराचा पडदा नाहीस होणं म्हणतात। ते म्हणतात मग सुखेसी दे मिठी गाढेपणे, आणि तो अचानक सुखरूप होऊन जातो, तो सुखाशी एकरूप होतो, गाढ सुखाचा अनुभव त्याला येतो। अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही। अनंत सुखाचा डोह आहे, त्यांनी तळही घेतलेला आहे, पण ज्यांनी तळ घेतलेला आहे तो तिथं वेगळा आहे त्या डोहामध्ये। मग स्थिरावोनी तेही तेची झाले, तिथं त्या बुडाशी त्या तळाशी स्थिरावून आपण आहोत ही जाणीव ही विसरला आणि आनंद स्वरूप झाला। हे आहे ध्यानामध्ये होणारं आत्मदर्शन। या ध्यानातल्या आत्मदर्शनामध्ये या स्थितीमध्ये जगताचं भान पूर्णपणे लोपलेलं असतं, देह भान जवळपास नाहीसं झालेलं असतं आणि तुम्ही केवळ अस्तित्व मात्र किंवा शांत स्वरूप आनंद स्वरूप असे शिल्लक असता। या स्थितीतून तुम्ही जेव्हा खाली येता तेव्हा या स्थितीचा ठसा ठोमसा तुमच्या चित्तावर उमटतो, तुमच्या मनावर उमटतो, तुमच्या अंतःकरणावर उमटतो, तुमच्या बुद्धीवर उमटतो। हळूहळू करून नेहमी अशी प्रक्रिया घडल्यामुळे तुम्हाला काही काळ तरी असं समजतं या प्रक्रियेमध्ये की मी देहापेक्षा वेगळा आहे आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं क्षण क्षण समजल्यामुळे देह मी अशा प्रकारचा जो अबोध तो अबोध व्यवहारात देखील नाहीसा व्हायला सुरुवात होते। तो स्वतःच्या देहाला जरा दुरून पाहतो आणि आपण आनंद स्वरूप आहोत, आपण शांत स्वरूप आहोत अशा विश्वासामध्ये येतो, अशा विवेकामध्ये येतो। आणि ध्यानात जसा तो निर्गुणाशी अनन्य असतो तसा व्यवहारामध्ये देखील जड जगताशी खूप संबंधित न राहता परमात्म्याशी विवेकाने एकरूप राहण्याची अशी युक्ती हळूहळू करून तो जमवतो, हळूहळू जमवतो। म्हणून समर्थ म्हणतात निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला। तो ध्यानाच्या वेळेला मुक्त स्थितीमध्ये असतो पण मग ती मुक्त स्थिती त्याच्या सगळ्या जीवनाला व्यापून राहते। पुढे पुढे हे सगळं घडायला 5-25 वर्ष लागतात, तपांच्या भाषेत हे मोजावं लागतं। बारान बारान बारा असं स्वामीजी म्हणायचे, याला कारण ही उडी मारायला आपल्यालाच अवघड जातं हे आहे, बाकी काही नाहीये। समर्थ असं म्हणतात तत्वी वेटाळू न घेतला प्राणी संशयी बुडाला। तत्व म्हणजे पंचभौतिक देह, त्या पंचभौतिक देहानी त्याची चेतना वेटाळून घेतलेली आहे। चेतना आत राहते आणि बाहेर पंचभौतिक देह आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी बनलेला देह। त्या देहाला त्याच्या जाणीवेनी आपल्या स्वतःला वेटाळून घेतलेलं आहे त्या पंचतत्वांमुळे। जन्म होतो तेव्हाच हे घडतं, पंचतत्व आणि जाणीव असे एकत्रच आपण येतो आईच्या उदरातून। ती जाणीव वेटाळूनच घेतलेली असते पंचतत्वांमुळे। त्या जाणीवेचं जीवन आहे याच्याऐवजी देहाचं जीवन आहे अशी वार्ता सुरू होते आणि एका परीने ते बरोबरही आहे। ती जाणीव देहाच्या बरोबर राहत असते पण त्या जाणीवेकरता देह आहे, ती जाणीव आहे म्हणून देह आहे। त्या जाणीवेनी पंचतत्व वेटाळून घेतलेलं आहे। जाणीवेनी वेटाळून घेतलेला जो देह आहे तो त्या जाणीवेपासून मोकळा कसा करायचा, कारण अखेरपर्यंत त्या जाणीवेला देहानी वेटाळूनच घेतलेलं असतं, तो ध्यानामध्ये मोकळा करता येतो, तो चिंतनानी मोकळा करता येतो, तो नामस्मरणानी मोकळा करता येतो। समर्थ असं म्हणतात की तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशयी बुडाला, त्यामुळे आपण कोण आहोत याच्याविषयी त्याला संशय निर्माण होतो। आपण म्हणजे देह अशी असं पक्क समीकरण प्रत्येकाचं झालेलं असतं। समर्थ म्हणतात असत्य अंतरी बिंबले न सांगता दृढ झाले, सत्य असो न हारपले जेथींच्या तेथे, सत्य समजाया कारणे केली नाना निरूपणे तरी उठेना धरणे असत्याचे। हे प्रथम समस्त जेव्हा तुम्हाला ध्यानामध्ये मनरहिततेचा चित्तवृत्ती नाहीशा झाल्याचा आणि तरीही आपण आहोत याचा अनुभव येतो तेव्हा, पण आपण जो आहोत त्याला ब्रह्मभावनेचा अनुभव येणं गरजेचं आहे। नामस्मरणामध्ये देखील हे समजतं, नाम घेणारा आहे तो नामी म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याशी एकरूप होतो म्हणजे तो आनंदरूप होतो, अगदी देहाला देखील विसरतो आणि आनंदरूप होतो। म्हणून तत्वानी वेटाळून घेतलेला आपण स्वतः कोण आहोत अशा संभ्रमामध्ये असतो। आपण जर देह असं म्हटलं तर जेव्हा व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा देह तर जाग्यावरच असतो, देह कुठे गेलेला असतो, पण तो गेला असं म्हणतात का म्हणतात, याचं कारण त्याचं चैतन्य आत नाहीये, मग तो देह होता की चैतन्य होता? जो स्वतःला कायम देह समजत होता तो खरा चैतन्य स्वरूप होता। म्हणून समर्थ म्हणतात की असा संशयी बुडालेला तत्वानी वेटाळून घेतलेला आपण आपल्या स्वतःला भूलतो आणि कोहम म्हणतो, मी कोण आहे असं म्हणतो। तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम। मग सद्गुरु भेटतात किंवा ग्रंथ वाचतो, उपनिषद वाचतो, गीता वाचतो, निरूपण ऐकतो, त्याच्या ठिकाणी निर्माण विवेक निर्माण होतो, तो निदान तर्कानी समजून घेतो की देह हे साधन आहे आणि ते साधन वापरणारा आत जाणीव स्वरूप आहे, तो विवेकानी ती जी जाणीव आहे ते जाणीव हे माझं स्वरूप आहे असं म्हणायला लागतो। आणि मग त्याच्यानंतर आता मी सांगितलं तशा एखाद्या प्रक्रियेनी तो खरंच त्या निर्गुण तत्वाशी अनन्य होतो। समर्थ म्हणतात अनन्य होता अहम सोहम मावळली। ते सोहम ही म्हणावं लागतं कारण सतत देह मी असा भाव असतो। जेव्हा एकरूपता होते तेव्हा सोहम शब्द देखील नसतो, मग तो एकरूपतेमध्येच राहतो। या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत, देही असो न देहातीत जाणी जयायसा। आणि अहम आणि सोहम हे दोन्ही मावळल्यानंतर जे जीवन त्याच्या पुढे येतं ते संत, याचा अर्थ शाश्वताच्या बोधाचं जीवन तो जगतो। जन्म पाहत असताना, मृत्यू पाहत असताना, लग्न होत असताना, मुलं होत असताना, घर बांधत असताना, प्रवास करत असताना, तो निश्चळपणेची चंचळ, आपण तो चंचळपणेची निश्चळ, या चंचळामध्ये राहत असताना आपण निश्चळ परमात्मा आहोत अशा बोधात राहायला शिकतो. या उपरी उर्वरित स्वरूप, त्याची स्वरूप संत, तो शाश्वत अशा स्वरूपाच्या बोधामध्ये येतो. संत याचा अर्थ देही असो न देहातीत जाणीचे ऐसा, देहामध्ये असून तो अशा प्रकारे देहातीत होतो. विषय असा चाललेला आहे, आत्मनिवेदन झाल्यानंतर त्याची नक्की स्थिती कशी असते हा विषय चाललेला आहे. त्या विषयाच्या अंतर्गत दशक 6 समास 3 मधलं हे अधिकरण आपण पाहिलं. आता दशक 4 समास 10 नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नवे नवे या अधिकरणावर आपण पुढच्या वेळेला येऊ. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोपा माहुली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.